आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बौद्ध धर्माचा मध्यवर्ती संदेश शांतता आणि अहिंसेवर केंद्रित असून आज जगाला करुणेची गरज आहे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। सार्वजनिक वितरण व्यवस्थेत भारत ब्रँड आटा आणि तांदूळ वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 4140 उमेदवार रिंगणात। शरद पवार यांचे सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत। आणि अमेरिकेत आज अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान। भारताला प्रत्येक युगात थोर मार्गदर्शक लाभले असून यामध्ये भगवान गौतम बुद्धांचं स्थान अढळ आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय। त्या आज नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या आशियाई बौद्ध परिषदेला संबोधित करत होत्या। सिद्धार्थ गौतम यांना बोधगया इथं बोधिवृक्षाखाली झालेली ज्ञानप्राप्ती ही इतिहासातली असामान्य घटना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जग आज विविध आघाड्यांवर अस्तित्वासाठी झगडत असताना बौद्ध समुदायाकडे मानवाला देण्यासारखं खूप काही आहे असं त्या म्हणाल्या। बौद्ध धर्माचा मध्यवर्ती संदेश शांतता आणि अहिंसेवर केंद्रित असून आज जगाला करुणेची गरज आहे असं त्या म्हणाल्या। जगभरात ज्याचा प्रसार झालाय त्या बौद्ध धर्माचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्यानं ही 2 दिवसीय परिषद आयोजित केली आहे। आशियाला बळकट करण्यात बौद्ध धम्माची भूमिका ही या परिषदेची संकल्पना आहे। कॅनडामध्ये काल ओंटारियोमधल्या ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। अशा हल्ल्याद्वारे कॅनडातल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणं हा भ्याडपणा आहे। अशा घटनांमुळे भारताचा संकल्प अजिबात ढळणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय। कॅनडा सरकारनं देशात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घ्यावी आणि या हल्ल्याबाबत योग्य कारवाई करावी असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅनडातल्या भारतीय समुदायानं काल निदर्शनं केली। कॅनडामधला हिंदू मंदिरावरचा हल्ला ही चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। ते आज ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं 15व्या भारत ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्री स्तरावरच्या संवादानंतर आयोजित संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते। कॅनडामध्ये अतिरेकी शक्तींना राजकीय आश्रय दिला जातो याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। कॅनडानं कोणतंही स्पष्टीकरण न देता आरोप करण्याची पद्धत अवलंबली असून भारतीय अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याचं त्यांचं धोरण हे पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। परराष्ट्र मंत्री स्तरावरच्या संवादामध्ये दोन्ही बाजूंनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे शेजारी देश हिंद प्रशांत महासागर क्षेत्र पश्चिम आशिया युक्रेन आणि जागतिक धोरणात्मक स्थिती यावर चर्चा केली। भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी सातत्यानं वृद्धिंगत होत असून मजबूत राजकीय संबंध गतिशील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढत असलेला व्यापार आणि खोलवर रुजत असलेल्या शैक्षणिक संबंधांमधून हे स्पष्ट होत असल्याचं डॉ जयशंकर यांनी माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। सर्व प्रकारची खाजगी मालमत्ता समाजाची साधनसामग्री मानून संविधानाच्या कलम 39B अन्वये तिचं फेरवाटप करता येणार नाही, मात्र काही प्रकारची खाजगी संपत्ती समाजाच्या हिताकरता अधिग्रहित करता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या 9 न्यायमूर्तींच्या संविधान पीठानं आज हा निर्णय दिला। सरन्यायाधीशांसह 6 न्यायाधीशांनी असा निर्णय दिला असून न्यायमूर्ती B.V. नागरत्ना यांनी अंशतः सहमती दिली तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी मतभेद नोंदवला। दिल्लीत भारत ब्रँड आटा आणि तांदळाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते यावेळी म्हणाले। भारत ब्रँड आटा 30 रुपये किलो आणि भारत ब्रँड तांदूळ 34 रुपये किलो दरानं उपलब्ध आहे। भारत ब्रँड पदार्थांच्या विक्रीमुळे या गरजेच्या खाद्यपदार्थांच्या किमती कमी व्हायला मदत होईल असंही ते यावेळी म्हणाले। झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंडमधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधल्या गढवा इथं केली. ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे झारखंडचे प्रभारी हेमंत बिस्वा सर्मा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला, तर 2019 भाजपानं आपल्या सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला. दरम्यान आज रांची आणि लोहरदग्गा इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची प्रचारसभा होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही प्रचारसभा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालंय. विधानसभा निवडणुकीसाठी 4,140 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या 288 मतदारसंघात 7,078 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत 2,938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अनेक मतदारसंघातली बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलंय. त्याचवेळी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यानं तिथं चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्यानं प्रचाराच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी आज जनसंपर्क रॅलीच्या माध्यमातून पेट्रोल पंप चौक हिंगणा नाका इथून प्रचाराला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज यवतमाळ जिल्ह्यात वणी आणि राळेगाव मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी होणार आहे. राज्यसभेचा आपला 1.5 वर्षांचा कार्यकाळ बाकी असून त्यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या शिरसुपळ इथले पक्षाचे विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राजकारण फक्त निवडणूक आणि सत्तेसाठी नाही तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी करायचं असतं असं सांगून या भागात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात आज वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत मतदानाला सुरुवात होईल, तर उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत ते संपेल. या दोघांनीही निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार प्रचार केलाय. टपाली मतदानानं अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवलंय. या निवडणुकीची मतमोजणी 6 जानेवारीला अमेरिकेच्या संयुक्त संसद अधिवेशनात होणार असून तेव्हाच विजयी उमेदवाराची घोषणा होईल. अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ 20 जानेवारीपासून सुरू होत असून तो 4 वर्षांचा असेल. अंदमान निकोबार द्वीपसमूहांच्या प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तामिळनाडू पुडुचेरी करायकल केरळ माहे आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातही या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बौद्ध धर्माचा मध्यवर्ती संदेश शांतता आणि अहिंसेवर केंद्रित असून आज जगाला करुणेची गरज आहे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत भारत ब्रँड आटा आणि तांदूळ वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 4,140 उमेदवार रिंगणात. शरद पवार यांचे सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आणि अमेरिकेत आज अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.